आमचा मुलगा मॅट्रिकला गुणवत्ता यादीत आला आहे, त्यानिमित्त घरी सत्यनारायण करतो आहे, तीर्थप्रसादाला या बरं का? होय का, अभिनंदन, येतो सायंकाळी. आप्पा असं म्हणाले खरे, पण सत्यनारायण हा त्यांच्यासाठी अनेक वर्ष अस्वस्थतेचा विषय होता. खास करून पूजेनंतर वाचली जाणारी कथा आणि तीर्थप्रसाद घेतला नाही तर काहीतरी वाईट होईल हे भय. या पूजेनंतर सांगितल्या जाणाऱ्या कथांमध्ये साधू वाण्याची कथा आहे. त्याने पूजा केली नाही म्हणून त्याचं जहाज बुडलं, त्याच्या बायकोने प्रसाद घेतला नाही म्हणून तिला शिक्षा भोगावी लागली. कोणाही सुशिक्षित विचारी माणसाला या कथा बुचकळ्यात टाकतात. चांगल्या कामाबद्दल बक्षीस आणि चुकीच्या गोष्टींबद्दल शिक्षा, एवढंच देवाचं काम आहे का? यापेक्षा वेगळ्या प्रकारचं नातं देवाशी असू शकत नाही का? असे प्रश्न आप्पांच्या मनामध्ये येत असत. ते पुरुषार्थ प्रयत्नाचे उपासक होते. ग्रहांचे साह्य शूरांना यशस्वी पायीची दासी असा त्यांचा विश्वास होता. ज्या कोणाला अपयश मिळालेलं असेल त्याला ते एक संस्कृत सुभाषित आवर्जून सांगत. आस्ते भगः आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः. जो बसलेला असतो त्याचं दैव देखील बसलेलं असतं, जो उभा असतो त्याचं दैव उभं असतं, जो झोपलेला असतो त्याचं दैवही झोपलेलं असतं, आणि जो चालतो त्याचं दैवही चालत असतं. हा श्लोक सांगून आप्पा म्हणायचे, आपण प्रयत्न कधीच सोडायचे नाहीत, केव्हा ना केव्हा दैव आपल्याला अनुकूल होतच, उदंड प्रयत्न मात्र केलाच पाहिजे. या विचाराच्या संदर्भात त्यांना वाटू लागलं की सत्यनारायणाला काही पर्याय आपण देऊ शकू का? 1977 प्रबोधिनीच्या 15 वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. त्यावेळी पुष्कळ लोक एकत्र येणार या निमित्ताने आपण सत्यनारायणाचा एक नवीन पर्याय त्यांच्यासमोर ठेवू शकू का असा विचार आप्पा करत होते. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य त्यांच्या मनामध्ये घोळत होतं. स्वामीजींनी म्हटलं होतं की हिंदुस्थानचं ऐक्य म्हणजे येथील आध्यात्मिक शक्तींचं ऐक्य. असा काही कार्यक्रम आपण करू शकू का की जिथे आध्यात्मिक शक्तींच्या ऐक्याचं समूर्त एकत्रित दर्शन होऊ शकेल? एका भव्य व्यासपीठावर विविध संप्रदायांचे धर्मग्रंथ आपण ठेवूया, त्या संप्रदायांच्या प्रार्थना म्हणूया, आणि हे सर्व मार्ग एकाच सत्याकडे जातात हे सूत्र सांगूया. सर्व संप्रदायांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीचं पूजन केलं पाहिजे, आध्यात्मिक ऐक्यातून राष्ट्रीय ऐक्य स्फुरलं पाहिजे. या राष्ट्रीय ऐक्याचं आवाहन ज्या 4 महापुरुषांनी केलं त्या महापुरुषांचंही पूजन आपण करूया. त्यात देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, धर्मस्थापनेचे नर झाले आहे तर पुढे होणार हे सांगणारे समर्थ रामदास हवेतच. गायत्री मंत्राची दीक्षा समाजातल्या दलित वंचित उपेक्षितांना दिली पाहिजे, सर्व वर्णांना समान अधिकार असले पाहिजेत असं म्हणणारे स्वामी दयानंद यांची देखील पूजा आपण केली पाहिजे. मन वज्र हवे अन मन गटते पोलाद अशी पौरुषाची हाक देणारे स्वामी विवेकानंद हवेत. आणि मोक्ष ही कोणा एका व्यक्तीकरता असणारी गोष्ट नव्हे, तर संपूर्ण मानव जातीतच ईश्वरीय चैतन्याचं अवतरण झालं पाहिजे असं म्हणणारे योगी अरविंदही व्यासपीठावर हवेत. ज्ञानप्रबोधिनीच्या 15 वर्धापन दिनी या महापुरुषांची पूजा आणि सर्व संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा आपण करूया. या देशात संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारक स्त्री पुरुषांची मोठी मांदियाळी आहे. विविध संप्रदायात या महापुरुषांची आणि महासतींची पूजा होऊ शकेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानून त्यांची पूजा करता येईल आणि त्यांचा आदर्श जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करता येईल. कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय वाटतील, कोणाला साध्वी अहिल्यादेवी होळकर पूजनीय वाटतील किंवा भगिनी निवेदिता पूजनीय वाटतील. अशा प्रकारच्या पूजांचं स्वातंत्र्य आपल्या प्राचीन ऋषींनी उपास्यानाम अनियमहा साधनानाम अनेकता या सूत्रातून दिलंच आहे. हा सत्यनारायणाला उत्तम पर्याय होऊ शकतो. पण तरीही कोणाला सत्यनारायणाची पूजा करायचीच असेल तर पूजेच्या शेवटी भक्तांच्या, वीरांच्या, समाजसुधारकांच्या, आदरणीय स्त्री पुरुषांच्या कथा प्रसंगाला अनुरूप पद्धतीने अवश्य सांगाव्यात. ज्ञानप्रबोधिनीच्या 15व्या वर्धापन दिनाची पूजा कशी झाली? भव्य उपासना मंदिरामध्ये मातृभूमीची भव्य प्रतिमा होती. तिच्या हृदयस्थानी ओंकार विराजमान होता. त्याखाली दोन मोठी व्यासपीठं होती. एका व्यासपीठावर समर्थ रामदास, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांच्या प्रतिमा स्थापन केलेल्या होत्या. त्यांना सुगंधी हार अर्पण केलेले होते. तिथेच पुढे चार वेद, भगवद्गीता, बौद्ध ग्रंथ, जैनांचे आगमग्रंथ, शिखांचा गुरुग्रंथ साहिब, मुस्लिमांचा कुराण शरीफ आणि ख्रिश्चनांचं बायबल हे ग्रंथ ठेवलेले होते. त्यांच्यावर फुलं अर्पण केलेली होती. दुसऱ्या व्यासपीठावर पूजेचं संचालन करणारे गायक स्वतः अप्पा पेंडसे, जर्मन फादर लेदरले, फादर सुभाष आनंद, मौलाना अजीजुद्दीन, सरदार कुलदीप सिंह, भंते सदानंद आणि जैन मुनी स्थानापन्न होते. समोर 500 उपासक बसलेले होते. प्रत्येकाकडे सर्व संप्रदायांच्या प्रार्थना आणि त्यांचा मराठी अर्थ लिहिलेला होता. वातावरण भारलेलं होतं. पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात सांप्रदायिक ऐक्याच्या एका नव्या पर्वाचं पान उलगडत होतं.